उपासना कार्यक्रमात भाग घेणाऱ्या सर्व श्रोत्यास माझा सप्रेम नमस्कार. श्रोत्यांनो, आपण बरे आहात, आनंदात आहात अशी प्रभूमध्ये खात्री बाळगून मी आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे. परमेश्वराची स्तुती असो की त्याने ही वेळ आमच्या जीवनामध्ये आम्हाला दाखवलेली आहे. पुष्कदा परमेश्वराचे वचन वाचण्याचा ऐकण्याचा आम्हाला कंटाळा येतो, परंतु आम्ही परमेश्वराचे वचन वाचायला हवे, त्यावर मनन करायला हवे आणि हे वचन ऐकायला हवे. या वचनांच्याद्वारेच परमेश्वर आमच्याशी बोलतो आणि तो आम्हाला आवश्यक असलेल्या आत्मिक गोष्टी शिकवतो. तर मला खात्री आहे श्रोत्यांनो की आजचं वचन ऐकण्याकरिता आपण सर्व तयारीत बसलेले आहात. सर्वप्रथम मी आपणाकरिता सादर करीत आहे हे एक मधुर गीत. ह्यावेळेला आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सर्वसमर्थ जिवंत परमेश्वर पित्या, तुझ्या पवित्र पराक्रमी आणि थोर नावाला शतशः धन्यवाद देत, तुझी स्तुती आणि प्रशंसा करीत आम्ही सर्व तुझ्या चरणाशी येत आहोत. तुझी स्तुती असो प्रभू की तुझे कृपेचे सिंहासन आम्हा सर्वांसाठी नेहमी उघडे असते. आम्ही कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही वेळी कोणत्याही स्थितीत तुझ्या समक्ष येऊ शकतो, तुला हाक मारू शकतो आणि तुझे कान नेहमी आमची प्रार्थना ऐकण्याकरिता तत्पर असतात. खरोखर प्रभू तू महान आहेस, तुझी दया महान आहे, तुझी कृपा महान आहे. आज आम्ही तुझी स्तुती करीत आहोत, तुझ्या नावाचा जय जयकार करीत आहोत। प्रभू दयाळा, तुला माहीत आहे की आमच्या जीवनामध्ये कुठल्या उणीवा आहेत, आम्ही कुठे चुकत आहोत, आमच्याकडून कोणते अपराध घडलेले आहेत। ह्यावेळेला तू आमच्यावर कृपा दृष्टी कर, आमच्या जीवनातील सर्व वाईट गोष्टी, चुकीच्या गोष्टी तू दूर कर आणि आम्हाला सहाय्य पुरव। आजच्या वचनाच्याद्वारे तू आमच्याशी बोल, प्रत्येकाला आशीर्वादित कर। तुला प्रत्येक कुटुंबाची स्थिती ठाऊक आहे पवित्र प्रभू, प्रत्येक कुटुंबातील समस्या तू दूर कर आणि त्या कुटुंबामध्ये आपली शांती आनंद तू प्रस्थापित कर। जे लोक आज आजारी आहेत, तळमळत आहेत, दुःखी आहेत, निराश आहेत, त्यांना तू स्पर्श कर प्रभू, त्यांना तू आरोग्य पुरव। त्यांच्या सर्व समस्या, त्यांचे सर्व रोग, त्यांचे सर्व विकार तू दूर कर आणि त्यांच्या जीवनामध्ये आपले महान कार्य तू घडून येऊ दे। आजची ही वेळ तुझ्याच पवित्र हातात देत आहोत आणि तू आजच्या वचनावर आमच्याकरिता आशीर्वाद पाठव। हे वचन समजण्याकरिता तू आमचं मार्गदर्शन कर, आम्हाला बुद्धी पुरव, ज्ञान पुरव, समज पुरव आणि प्रभू हो दे की आम्हातील प्रत्येकाला आत्मिक आशीर्वाद प्राप्त व्हावा। सर्व काही तुझ्या पवित्र हातात देत आहोत आणि ही प्रार्थना आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावामध्ये मागत आहोत, म्हणून तो ऐक। आमेन। श्रोत्यानो, ह्या दिवसांमध्ये आम्ही उत्पत्तीच्या पुस्तकाचं अध्ययन करीत आहोत आणि 12 अध्यायाला आज आम्ही सुरुवात करणार आहोत। काही विशिष्ट गोष्टी आम्ही अब्राहमाविषयी पाहणार आहोत। श्रोत्यानो, कुठल्याही महान व्यक्तीचे एक लक्षण म्हणजे त्याची प्रसिद्धी असते। जगातले बहुसंख्य लोक अब्राहमाचे नाव ऐकून आहेत, ते अब्राहमाविषयी जाणून आहेत। महान व्यक्तीचे दुसरे लक्षण हे असते की ती व्यक्ती उदात्त व्यक्तिमत्वाची असायला हवी, उदार अंतकरणाची असायला हवी आणि अब्राहमाचे त्याच्या पुतण्याशी लोट याच्याशी वागणे जर आपण वाचले तर त्याच्या औदर्याची आम्हाला कल्पना येते। सदोम व गमोरा येथील राजांशीही अब्राहमाचे वर्तन उदारपणाचे होते। आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीची महानता व त्याचे योग्य काळामध्ये अस्तित्वात असणे, त्याचे महात्म्य वाढ होते। जीवनाच्या वळणावर व्यक्ती आणि वेळ यांचा सुरेख योग जमून यावा लागतो असे म्हणतात। आणि अब्राहम ज्या काळामध्ये उदयाला आला तो काळ त्याच्याकरिता अगदी योग्य होता। आणि एखाद्या व्यक्तीच्या महानतेचे लक्षण त्याचा विश्वास हेही एक असते। अनेक लोक याबाबतीत माझ्याशी सहमत होणार नाहीत, परंतु मला वाटतं की प्रत्येक महान व्यक्तीचा कोणत्या तरी गोष्टीवर निश्चितच विश्वास असतो। आणि अब्राहम एक विश्वासाचा स्तंभ होता किंवा विश्वासाचा माणूस होता असे म्हणता येईल। पवित्र शास्त्रामध्ये त्याच्याविषयी सर्वात महान व महत्वाची जी गोष्ट सांगितली आहे ती म्हणजे त्याचा विश्वास। रोमकरास पत्र 4 आणि 3 त्याच्याविषयी सांगण्यात आले आहे। रोमकरास पत्र 4:3 अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला आणि हे त्याच्याकडे न्यायपण असे गणले गेले। उत्पत्तीच्या पुस्तकातून अब्राहमाविषयी वाचताना तुमच्या लक्षात येईल की परमेश्वराने त्याला 7 दर्शन दिले आणि प्रत्येक वेळेस त्याची विश्वासात वाढ होण्यासाठी त्याने त्याला दर्शन दिले। वास्तविक तो आपल्या विश्वासामध्ये अनेकदा कमी पडला। देवाने त्याच्या विश्वासाची 4 परीक्षा घेतली आणि त्या 4 परीक्षांमध्ये तो उत्तीर्ण झाला नाही, परंतु शिमोन पेत्राप्रमाणे तो आपल्या अपयशाला बाजूला सारून उठला आणि विश्वासाची वाटचाल पुन्हा करू लागला। श्रोत्यानो, जर देवाने तुमच्या हृदयाला व जीवनाला स्पर्श केला आहे आणि तुम्ही विश्वासाच्या मार्गात चालत आहात तर होऊ शकतं की तुम्ही तुमच्या विश्वासात एखाद्या वेळेस उणे पडाल आणि निराश व्हाल, पण मला आपणाला सांगू द्या की अशा वेळेस निराश होण्याचे कारण नाही, तर जो आमच्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा स्वतः येशू ख्रिस्त आहे त्याच्याकडे आम्ही पाहावे आणि पुन्हा नव्याने विश्वासाने येशूच्या मार्गात चालत राहावे। हीच गोष्ट आम्ही अब्राहमाच्या जीवनातून शिकणार आहोत। उत्पत्तीच्या 12 अध्यायात देवाने अब्रामाला दिलेल्या 3 पत्री अभिवचनाची नोंद आहे आणि उर्वरित पवित्र शास्त्रामध्ये ह्या अभिवचनांचा उलगडा झालेला आहे. आपण ती अभिवचने उत्पत्तीचे पुस्तक 12 अध्याय पहिल्या 3 वचनांमधून वाचूया. उत्पत्तीचे पुस्तक जे पवित्र शास्त्राचे पहिले पुस्तक आहे त्याचा 12 अध्याय 1-3 वचने. परमेश्वराने अब्रामास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंतितील त्यांचे मी अभिष्ट करीन, तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. श्रोत्यांनो, परमेश्वराने अब्रामाला दिलेल्या 3 पदरी अभिवचनांपैकी पहिले अभिवचन भूमीविषयी होते. परमेश्वर त्याला म्हणाला, जो देश मी तुला दाखवीन त्यात जा. अभिवचनाच्या दुसऱ्या भागामध्ये राष्ट्राचा समावेश आहे. परमेश्वर त्याला म्हणाला, मी तुला मोठे राष्ट्र करेन आणि मी तुला आशीर्वाद देईन आणि तुझे नाव मोठे करेन आणि तू आशीर्वादित होशील. अभिवचनाच्या तिसऱ्या भागामध्ये देवाने त्याला सांगितले की तो त्याला आशीर्वाद बनवेल, म्हणजे तुझ्याकडून पृथ्वीवरील सर्व कुटुंबे आशीर्वादित होतील. देवाने अब्रामाला दिलेले हे 3 पदरी अभिवचन आहे आणि आम्हाला दिसतं श्रोत्यांनो की देवाने ही सर्व अभिवचने पूर्णत्वास नेली. देवाने त्याच्यापासून एक मोठे राष्ट्र बनवले आणि त्याच्याद्वारे त्याने पृथ्वीवरील सर्व कुटुंबांना आशीर्वाद दिला, म्हणजे त्याच्या कुळामध्ये जगाचा तारक येशू ख्रिस्त याचे आगमन झाले व तो सर्व जगाकरिता आशीर्वादाचे कारण बनला. एवढेच नाही तर अब्रामाद्वारे म्हणजे त्याच्याद्वारे आलेल्या राष्ट्रापासून आम्हाला पवित्र शास्त्र मिळाले. देवाने अब्रामाला सांगितले की मी तुला एक देश देतो. या एका अभिवचनाव्यतिरिक्त देवाची दोन्ही अभिवचने अब्रामाच्या जीवनात पूर्ण झाली. आता कोणी म्हणेल की देवाने आपला शब्द पाळला नाही, त्याने अब्रामाला देश दिला नाही. इस्रायली लोकांच्या हातात त्यांचा देश आहे खरा, पण त्यांना तेथील जीवनासाठी सतत संघर्ष करावा लागत आहे. आणि देवाने सांगितले की जर अब्रामाची संताने म्हणजे इस्रायली लोक देवाची अवज्ञा करतील व त्याच्यापासून दूर जातील तर तो त्यांना त्या देशामध्ये राहू देणार नाही. आज इस्रायली लोक देवापासून दूर गेलेले आहेत आणि म्हणून त्यांच्या देशामध्ये त्यांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तेव्हा श्रोत्यानो, असे कोणी म्हणू नये की देवाने आपले अभिवचन पूर्ण केले नाही. त्याने जे सांगितले तेच केले. एक दिवस असा येईल की तेव्हा परमेश्वर इस्रायली लोकांना त्यांच्या देशात वसवेल आणि मग त्यांना परकीय आक्रमणाची भीती बाळगावी लागणार नाही आणि देश टिकून राहण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही. आणि तेव्हा त्यांच्या ताब्यात पूर्वेकडे युफ्रेटिस नदीचे खोरे आणि उत्तरेकडे हित्ती लोकांचे राज्य जेथपर्यंत होते तेथपर्यंत आणि दक्षिणेकडे इजिप्तच्या नदीपर्यंत प्रदेश असणार आहे. देवाने त्यांना जेवढा भूप्रदेश दिला होता तेवढ्या भूप्रदेशाचा त्यांनी कधीही ताबा घेतला नाही. ते आपल्या सामर्थ्याच्या उच्च शिखरावर होते तेव्हा त्यांनी 30,000 चौरस मैलांचा ताबा घेतला, पण देवाने त्यांना दिलेला भूप्रदेश एवढाच नव्हता. त्यांना अजून पुष्कळ मोठा भूप्रदेश ताब्यात घ्यावयाचा आहे. आणि एक दिवस देवाच्या नियोजित वेळेस आणि त्याच्या शर्तीनुसार त्यांना त्या भूमीचा ताबा मिळेल. त्यासाठी त्यांना कोणतेही राष्ट्र मदत करू शकणार नाही. श्रोत्यानो, परमेश्वर त्याच्या योजना पूर्णत्वास नेत आहे. त्याचा अदृश्य हात या विश्वाच्या अनुशासनामागे आहे. देवाने अब्रामाला ही जी अभिवचने दिली त्या संदर्भात अब्रामाने काय केले हे आपण पाहायला हवे. आपण 12 अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये वाचले की परमेश्वराने अब्रामास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. आणि दुसऱ्या काही शास्त्रलेखांमधून आम्हाला समजतं की अब्राम ऊर देशात राहत होता व तेथून देवाने त्याला पाचारण केले. प्रेषितांची कृत्ये सातवा अध्याय 2-4 वचनांमध्ये आपण वाचतो. प्रेषितांची कृत्ये 7:2-4 आपल्या पूर्वज हारानात राहण्यापूर्वी मेसोपोटेमिया देशात असता गौरवाचा देव त्याला दिसला आणि तो त्याला म्हणाला, तू आपल्या देशातून व आपल्या गणगोतातून बाहेर निघ आणि जो देश मी तुला दाखवीन त्यात ये. तेव्हा तो खासद्यांच्या देशातून निघून हारानात येऊन राहिला. मग त्याचा बाप मेल्यावर देवाने त्याला तेथून काढून ज्यात तुम्ही सध्या राहता त्या या देशात आणले. अब्रामाला आपण कोठे जात आहोत हे माहीत नव्हते, तरीही त्याने आपले घर, आपला देश, आपला व्यवसाय, आपली ऊर देशाची संस्कृती सोडली आणि देवाची आज्ञा पाळली. देवाने जो देश दाखविला त्या देशात तो निघून गेला. श्रोत्यानो, हे अगदी पूर्ण आज्ञापालन नव्हते, कारण त्याने आपल्यासोबत त्याच्या कुटुंबियांपैकी आप्तांपैकी काहींना घेतले. त्याने आपला बाप तेरह यालाही आपल्यासोबत नेले. देवाने त्याला आपल्यासोबत आपल्या आप्तांना नेण्याची परवानगी का दिली नाही याचे उत्तर आम्हाला यहोशवाचे पुस्तक 24:2 सापडते. यहोशवाचे पुस्तक 24:2 तेव्हा यहोशवा सर्व लोकांना म्हणाला, यहोवा इस्रायलाचा देव असे म्हणतो, पूर्वकाळी तुमचे पूर्वज आणि अब्रामाचा बाप व नाहोराचा बाप म्हणजेच तेरह हे नदीच्या पलीकडे राहत होते आणि त्यांनी अन्य देवांची सेवा केली. लक्षात घ्या श्रोत्यांनो की ते अन्य देवांची पूजा करणारे होते. त्या काळात जगभर पापात बुडाले होते. अब्रामाने आपल्या मूर्तीपूजक आप्तांना आपल्यासोबत घ्यावे ही नक्कीच देवाची इच्छा नव्हती. देवाने अब्रामाला आज्ञा केली की तू आपल्या देशातून व आपल्या कुळातून व आपल्या बापाच्या घरातून निघून जो देश मी तुला दाखवीन त्यात जा, आणि त्या आज्ञेचे तंतोतंत पालन अब्रामाकडून झाले नाही. 12:4 आपण वाचतो, 12:4 परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला व त्याचबरोबर लोट गेला. हारान येथून निघतेवेळी अब्रामाचे वय 75 वर्षांचे होते. श्रोत्यानो, देवाने सांगितल्याप्रमाणे आपला देश, आपले कुळ व आपल्या बापाचे घर अब्रामाने सोडले. मला वाटतं जरी अब्रामाने देवाज्ञेचे तंतोतंत पालन केले नसले तरी त्याने जे काही देवाच्या आज्ञेनुसार केले ते प्रशंसनीय आहे, कारण त्या काळामध्ये दळणवळणाची साधने आजच्यासारखी उपलब्ध नसताना, टपालाची ने आण करण्याची प्रगत व्यवस्था नसताना, म्हणजेच आपल्या आप्त स्वकीयांशी सतत व्हावा तेव्हा संपर्क साधण्याची तरतूद नसताना, त्यांना सोडून परदेशात व परक्या लोकांमध्ये एकटे आपल्या कुटुंबियांसह जाऊन राहणे एक कठीण गोष्ट होती व आजही आहे. आजही मी पाहते की देवाचे अनेक सेवक त्यांच्या आप्त स्वकीयांना सोडून अनोळखी प्रांतात अनोळखी लोकांमध्ये जाऊन राहायला नकार देतात. ज्या देवाने आपल्याला पाचारण केले तो देव आपले त्या परप्रदेशामध्ये संरक्षण करण्यास समर्थ आहे असा दृढ विश्वास अब्रामाजवळ असावा म्हणूनच तो आपला देश, आपल्या बापाचे घर व कुळ सोडून देवाने दाखविलेल्या देशात निघून गेला. या विश्वासाच्या पहिल्या परीक्षेमध्ये अब्रामाकडून जी चूक झाली ती चूक म्हणजे सोबत आपला बाप तेरह व पुतण्या लोट यांनाही तो घेऊन निघाला. लोटाच्या त्याच्यासोबत येण्याने पुढे पुष्कळ गुंतागुंत निर्माण झाली. त्या संदर्भात आपण नंतर अभ्यास करणारच आहोत. पण श्रोत्यांनो, यावरूनच एक महत्वाची गोष्ट आमच्या लक्षात येते, ती ही की देवाने दिलेल्या आज्ञेचे तंतोतंत पालन जर आमच्याकडून झाले नाही तर अनेक गुंतागुंती निर्माण होतात व अकारण चिंता व डोकेदुखी निर्माण होते. ख्रिस्ती विश्वास ही एक फार अवघड अशी गोष्ट आहे. दोरीवरून चालण्यामध्ये जी जोखीम आहे तीच जोखीम ख्रिस्ती विश्वासाच्या जीवनात आहे. आणि यहोवा देव, प्रभू येशू ख्रिस्त व पवित्र आत्मा हे त्रैक्य देवत्व आमच्याकडून केवळ विश्वासाने आज्ञापालन या एका गोष्टीची अपेक्षा करते. इब्रिलोकास पत्र 11:6 आम्हाला सांगतं. इब्रिलोकास पत्र 11:6 परंतु विश्वासा वाचून त्याला संतोष होणे अशक्य आहे, कारण जो देवाला शरण जातो त्याने असा विश्वास धरला पाहिजे की तो आहे आणि जे त्याला झटून शोधतात त्यांना तो प्रतिफळ देणार आहे. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, ख्रिस्ती विश्वासाच्या जीवनाची सुरुवात त्या क्षणी सुरु होते जेव्हा तुम्ही आणि मी येशू ख्रिस्ताकडे विश्वासाने पाहतो. त्याने आमच्या पापांचे प्रायश्चित केले आहे. त्याच्या वधस्तंभावरील मरणावर व त्यानंतरच्या त्याच्या पुनरुत्थानवर आम्ही विश्वास ठेवून तो आमचा तारक आहे असे स्वीकारतो. त्याच्याजवळ विश्वासाने पाप क्षमा मागतो. त्यावेळेस पवित्र आत्म्याच्याद्वारे आमच्या अंतकरणात पाप क्षमेची शांती येते. तोच आमच्या विश्वासाच्या जीवनाची सुरुवात आहे आणि या विश्वासाच्या जीवनात आमच्यासोबत खुद्द येशू ख्रिस्त असतो. हे जीवन आम्हाला कितीही कठीण वाटले तरी ते गौरवी आहे आणि आम्हाला उत्कृष्ट प्रतिफळ देणारे आहे. आता इस्रायलाचा मूळ पुरुष अब्राम याच्याही बाबतीत अशा प्रकारे देवाने विश्वासाची परीक्षा वेळोवेळी घेतली आणि त्याला आपल्या मार्गदर्शनानुसार चालवले. त्यापैकी एका परीक्षेविषयी आपण आताच पाहिले आहे. आता आपण पाचवे वचन वाचूया. उत्पत्तीचे पुस्तक 12:5. आपली बायको साराय, आपला पुतण्या लोट, त्यांनी मिळवलेली सर्व मालमत्ता आणि हारान येथे त्यांनी मिळवलेली माणसे ही घेऊन अब्राम कनान देशात जावयास निघाला व कनान देशात ते जाऊन पोहोचले. अब्रामाने आपली बायको साराय हिला घेतले हे योग्य केले. पण आपण वाचतो की आपल्या भावाचा मुलगा लोट व त्यांनी मिळवलेली ती सर्व त्यांची संपत्ती आणि हारानात त्यांनी मिळवले होते ते जीव यांना त्याने बरोबर घेतले. हारानामध्ये अब्रामाने जो वेळ घालवला होता त्यामुळे देवाचे आशीर्वाद प्राप्त व्हायला उशीर लागत होता. तो जोपर्यंत पलिष्ठांच्या देशात आला नाही तोपर्यंत पुन्हा देवाने त्याला दर्शन दिले नाही आणि आपल्या जवळच्या आप्तस्वक्यांपासून तो वेगळा होईपर्यंत देवाने पुन्हा त्याला दर्शन दिले नाही. आणि आपण वाचले की ते कनान देशात आले. उत्पत्तीचे पुस्तक 12:6 पहा. तो म्हणतो अब्राम त्या देशातून शखेमाच्या ठिकाणी मोरे येथील एलोन झाडापाशी गेला. त्याकाळी त्या देशात कनानी लोक राहत होते. श्रोत्यानो कनानी लोक हामाचा मुलगा कनान याचे वंशज होते. या गोष्टीची नोंद येथे आम्हाला सापडते. मला येथे एका महत्वाच्या गोष्टीची भर घालावीशी वाटते की अनेक लोकांना असं वाटतं की अब्रामाने खासदी लोकांचा भयंकर देश ऊर हा सोडला आणि धनधान्य द्राक्षारस दूध आणि मध यांच्या देशात व सर्व काही सुंदर होते अशा देशात तो आला. या देशात आल्याने अब्रामाचे अधिक कल्याण झाले असे काही लोकांना वाटते. परंतु हे मत विश्वसनीय नाही. पवित्र शास्त्र आम्हाला तसे सांगत नाही आणि उत्खनन शास्त्राच्या साहाय्याने आम्हाला आता माहीत झाले आहे की ऊर येथील खासदी लोक त्या काळामध्ये फार प्रगत व सुसंस्कृत होते. ऊर हे एक मोठे व समृद्ध शहर होते. अब्रामाने ते सर्व सोडले आणि तो कनान देशात आला आणि त्यावेळेस कनानी लोक देशात होते. हे कनानी लोक सुसंस्कृत नव्हते. श्रोत्यानो ते मूर्तीपूजक आणि रानटी चालीरीती असलेले लोक होते. आपले कल्याण व्हावे यासाठी अब्राम निश्चितच कनान देशात आला नव्हता. तो देवाच्या आज्ञेचे पालन करण्याकरिता तेथे आला होता. अनेकदा आमच्या विश्वासाच्या जीवनात देवाच्या आज्ञेनुसार चालताना हा अनुभव आम्हाला येतो. देवबाप ज्या ठिकाणी जाण्याची आज्ञा करतो ते ठिकाण भौतिक सुखे देणारे असते असे नाही. कित्येकदा ते खडतर जीवनाचा कटु अनुभव देणारे असते. परंतु तेथे आम्हाला पाठविण्यामागे देवाचा काही विशेष उद्देश असतो व तो उद्देश आम्हाला नंतर कधीतरी प्रगट केला जातो. अब्रामाने देवाची आज्ञा पाळल्यानंतर काय झाले ते पहा. 7 परमेश्वर अब्रामास दर्शन देऊन म्हणाला हा देश मी तुझ्या संतानाला देणार. परमेश्वराने त्याला दर्शन दिले म्हणून त्याने तेथे परमेश्वराची एक वेदी बांधली. अब्रामाने देवाच्या आज्ञेचे पालन करताच देवाने त्याला पुन्हा एकवार दर्शन दिले आणि पूर्वी त्याने त्याला देशाविषयी भूमीविषयी जे अभिवशन दिले होते ते त्याने दृढ केले. देवाने दिलेल्या दर्शनाविषयी अब्रामाने त्याच्यासाठी वेदी बांधून आपली कृतज्ञता व्यक्त केली. जोपर्यंत अब्राम हारानात होता तोपर्यंत परमेश्वराने त्याला दर्शन दिले नाही. पवित्र शास्त्र वाचत असताना तुम्हाला व मला अनेकदा आशीर्वाद मिळत नाही याचे कारण हे श्रोत्यानो की देवाचे वचन दोष लावते. देवाने जो प्रकाश आम्हाला दिला आहे त्याच्याप्रत जीवन न जगल्याबद्दल पवित्र शास्त्र आम्हाला दोष देते. जर आम्ही देवाच्या आज्ञेचे पालन करू तर आम्हाला अधिक आशीर्वाद प्राप्त होईल. एका इंग्रजी भक्तिगीतात असे म्हटले आहे, ख्रिस्तामध्ये आनंदी व्हायचे असेल तर विश्वास ठेवा आणि आज्ञा पालन करा. आणि हेच तत्व आम्हाला संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये वाचायला मिळते. अब्रामाला जो आज्ञेचा प्रकाश दिला होता त्या प्रकाशात तो चालेपर्यंत, म्हणजे देवाज्ञेचे पूर्ण पालन करीतपर्यंत, देवाने त्याला दर्शन दिले नाही. अब्रामाने कृतज्ञतेने देवासाठी वेदी बांधली आणि नंतरही त्याने देवासाठी वेदी बांधल्याचे आपण वाचतो. आठवं वचन, मग तो तेथून निघाला आणि बेथेलच्या पूर्वेकडे डोंगर होता तेथे जाऊन त्याने डेरा दिला. त्याच्या पश्चिमेस बेथेल होते व पूर्वेस आय होते. तेथे त्याने परमेश्वराची वेदी बांधली आणि परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. श्रोतानो, अब्रामाने या प्रवासामध्ये घरामध्ये वस्ती केली नाही तर तंबूमध्ये वस्ती केली आणि तो जेथे जेथे राहिला तेथे त्याने आपल्यासाठी तंबू ठोकला व त्यामध्ये वस्ती केली आणि तेथे त्याने यहोवासाठी वेदी बांधली. ती त्याने दिलेली देवाविषयीची साक्ष होती. अब्राम जेथे जेथे गेला तेथे तेथे त्याने आपल्या मागे जिवंत देवाची साक्ष ठेवली. माझ्या प्रिय श्रोतांनो, तुमची साक्ष आज कोणत्या प्रकारची आहे? तुम्ही ख्रिस्ती आहात असे सांगण्यासाठी तुमच्या गळ्यामध्ये क्रूस असावा याची गरज नाही. आमच्या दैनंदिन जीवनातून, वर्तनातून येशू ख्रिस्त जेव्हा प्रगट होतो तेव्हा ती त्याच्याविषयीची खरी साक्ष असते. असं म्हणतात की आवाजापेक्षा कृती अधिक मोठ्याने बोलते. श्रोतांनो, आज आम्हाला आमच्या जीवनाच्या द्वारे एक जिवंत साक्ष ह्या जगाला द्यायची आहे. 9:10 वचने पुढे सांगतात, तेथून निघून अब्राम प्रवास करीत नेगेबकडे गेला. पुढे देशात दुष्काळ पडला तेव्हा काही दिवस मिस्रात जाऊन राहावे म्हणून अब्राम तिकडे निघून गेला, कारण त्या देशातला दुष्काळ फार तीव्र होता. श्रोतांनो, ह्या वचनांवर आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये विचार करूया. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ.
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलं. आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही. श्रोतेहो, जीवनविषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा. आम्हाला अगदी आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेजनबाग, नागपूर, पिनकोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं, तर आता इथंच थांबूया, कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.